हरि ओम इदमश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे विष्णीयाश्च मे श्रुतश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे सुरवश्च मरुपरवाश्च मे दिशवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्च म आधवनीयश्च माग्नीन्द्रं च मे हव्यदधानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वृतश्च मे स्वगाकारश्च मे अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे देवश्च मे शक्वरीरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पताम् ऋक्ष मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतं च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त कुटेकाका आता सादर करतील.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज रविवार दिनांक 27 सप्टेंबर 1987, वेळ सकाळी 6:30, स्थळ माया अपार्टमेंट ध्यान मंदिर, कार्यक्रम ध्यान व ब्रह्मसूत्रावरील प्रवचन. नित्याप्रमाणे सरलाताईसह स्वामीजी ध्यान मंदिरात प्रवेश करतायत. हरी हरी ज्ञानोबा माऊली विचारत आनंद आहे, मौज आहे असे मुखाने म्हणतायत. त्यांच्या रूपामध्ये चालता बोलता परमसुखाचा परम आनंदाचा धरात आपल्या समोरून प्रवाहित होतो आहे आणि ते आपल्याकडे निश्चितपणे पाहत भुवया उंचावत सुनावत आहेत. भरा हो भरा घागरी भरा परमानंदाचा झोझू तो धरा. समर्थ म्हणतात ना, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. असे परमस्फलम असणारे आपले स्वामीजी जे आपणा सर्वांचे हिताहित देखती, हानी कवना देखती, कुसोनी सिनू हरती देती सुख. आता ध्यानानंतर प्रवचनाला सुरुवात करतायत. शास्त्रजीवनित्वात हे तिसरं ब्रह्मसूत्र आपण पाहत आहोत. अथा तो ब्रह्मजिज्ञासा आणि जन्मात यस्त ही दोन्ही सूत्र आपण विस्ताराने अभ्यासलेली आहेत आणि आता शास्त्र युनिट्वात हे तिसरं सूत्र मोठ्या भाग्याने आपण पाहत आहोत. सर्व शास्त्रांचे उत्पत्ती स्थान एक भगवंतच आहे. त्या सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान परमात्म्यापासूनच सर्व शास्त्र निर्माण झाले आहे. गीतेच्या 6व्या अध्यायात भगवंतांनी आत्मसंयमन योग सांगितलेला आहे. त्या अनुषंगाने योगसूत्रकारांनी सांगितलेल्या अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी असा अष्टांग योग आपण पाहत आहोत. त्यामध्ये जे 5 यम सांगितलेले आहेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह इत्यादीपैकी अस्तेय हा यम पाहणे आपले चालू आहे. अस्तेय म्हणजे अचौर्य. गीतेमध्ये देवाधिकांना त्यांचा भाग न देता यो भुंगते तेन एव सहा, जो भोग घेतो तो चोरच होय असे म्हटले आहे. म्हणून आवश्यक असलेले सर्व इष्टभोगी प्रथम भगवंतास अर्पण करून मग आपण त्यांचा उपयोग घेणे हे अस्तेय व्रत म्हणून सांगितलेले आहे. आपणाला परमभाग्याने हा सुंदर मृतदेह प्राप्त झालेला आहे. कबीरजी म्हणतात, लख 84 फेरे फिर करत सुंदर नर तुम पाया, कमलमुख राम भजन को दिया. असे असताना एखादा विचित्र शास्त्रज्ञ मात्र त्या देवाविवाच्या भांगडीत करू नका असे का सांगतो ते समजत नाही. त्याचे असे झाले एकदा पूजनीय मामा म्हणजे सुवर्णपंत दांडेकर एका सभेचे अध्यक्ष होते. त्यामध्ये एक शरीरशास्त्रज्ञ फिजिकल कल्चरिस्ट यांचे व्याख्यान होते. त्यात त्यांनी शरीर माध्यम बलू धर्म साधनम या विषयावर व्याख्यान दिले. त्यात शरीराचे महत्व, ते उत्तम टिकण्यासाठी उत्तम आहार विहार व्यायाम इत्यादीचे महत्व चांगले समजावून सांगितले. आपल्या व्याख्यानाचा समारोप करताना ते म्हणाले, आपल्या शरीराच्या आरोग्याकडे चांगले लक्ष देणे हाच खरा धर्म आहे. तो कसोशीने पाळा, उगीचच त्या देवाधर्माच्या देवदेव करण्याच्या भांगडीत वेळ जोडू नका. संसारात राहून परमार्थ करणे दमणार नाही असा समारोप करून भाषण संपवले. यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात मामा म्हणाले, या शास्त्रज्ञांचे व्याख्यान चांगले झाले, शरीराचे आरोग्य व महत्व चांगले पटवून दिले. परंतु समारोप करताना त्यांनी जो देवाविवाचे भांगडीत पडू नका असा उपदेश केला तो मात्र अनाठायी आहे. खऱ्या देवाची यांना काहीच कल्पना नसावी असे दिसते आणि ती तशी नसतानाही देवदेव करण्याचा भांगडीत पडू नका असा अनाहूत सल्ला देण्याचे धाडस त्यांनी करायला नको होते. तेव्हा त्यांनीच आता प्रथम हे समजावून घेतले पाहिजे की देव ही भांगड नसून एक सत्य वस्तू आहे. त्या देवाने आपल्याला नरजन्माला घातले आहे. त्या नरजन्मामुळे प्राप्त झालेले शरीर जर देवप्राप्तीसाठी वापरले नाही तर त्याच्यामुळेच नाना भांगडी होऊन एखाद्या भांगडीत त्याचा नाशही होईल. देह परमार्थी लागले तरी ते याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थित गेले नाना आघाते मृत्यूपंथे असे समर्थांचे बोल आहेत. ते पुढे म्हणतात, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. तेव्हा अशा भिकाऱ्याचे जीवन जगायचे नसेल तर आपुला तो एक देव करुणी घ्यावा असे सांगून मामांनी सभेचा समारोप केला. असो, वास्तविक पाहता संसारी माणसाला परमार्थ समजणार नाही असे म्हणणे खोटे आहे. अहंकाराचे शेपूट तोडले की सगळे समजते. रामकृष्ण म्हणत असत, शेपटीचा बेडूक पाण्याबाहेर येऊ शकत नाही, पण शेपटी गाळली की मग तो पाण्यात आणि पाण्याबाहेर जमिनीवरही सहज वावरू शकतो. त्याप्रमाणे माणसाचेही आहे. संसार करूनही तो एकनाथासारखा परमार्थही उत्तम करू शकतो. म्हणून आपल्याला परमेश्वराकडून मिळालेल्या या दुर्लभ नरदेहाचा वापर परमात्म्याच्या प्राप्ती प्रित्यर्थच केला पाहिजे. तसे न केल्यास मात्र यो भुंकते तेन एव सहा, तो चोर आहे असा असते या यमाचा बोध आपण घेतला पाहिजे. पुढील चौथा यम जो सांगितला आहे तो आहे ब्रह्मचर्य. योगसूत्रकार म्हणतात, विषय सेवनात संयम पाळण्याच्या व्रताला ब्रह्मचर्य असे म्हणतात. अशा प्रकारच्या संयमात केवळ एकाच इंद्रियावर संयम राखावायचा नसून श्रोत्र म्हणजे कान, पक म्हणजे त्वचा, चक्षू म्हणजे डोळा, जिव्हा म्हणजे जीभ आणि घ्राण म्हणजे नाक या पाचही इंद्रियावर संयम राखावायचा असतो. आणि असा संयम राखल्यानेच योगाभ्यास प्रचलित होतो. म्हणून सर्व यमनियमात या ब्रह्मचर्य व्रताचे अत्यंत महत्व आहे. इतके की एक ब्रह्मचर्य व्रत पाळले तर इतर सर्व यम नियम पाळण्यास आवश्यक असलेले मनोधैर्य आपोआपच अंगी येते. याउलट कितीही असल्याने इतर सर्व यमनियम पाळले आणि ब्रह्मचर्य पाळण्यात घसरले तर योगातील प्रगती तर खुंटतेच, परंतु तो साधकही योग भ्रष्ट होतो. म्हणूनच गीतेत म्हटल्याप्रमाणे, यदिच्छन्तो ब्रह्मचर्य चरंती, स्वरूपाच्या प्राप्तीसाठी ब्रह्मचारी ब्रह्मचर्य व्रताने राहतात. आता शेवटचा पाचवा यम आहे अपरिग्रह. काहीही न घेणे, संग्रह न करणे, आपणास जे सुख होते ते विषयापासूनच मिळते असे जोपर्यंत मनुष्यात वाचत राहते तोपर्यंत अनेक विषयांचा आणि ते प्राप्त करून देणाऱ्या साधनांचा संग्रह मनुष्य करीतच असतो, आपला परिग्रह वाढवतच असतो. यापैकी काही साधनांचा आटोपशीर संग्रह कौटुंबिक चरितार्थासाठी आवश्यक असते. तेवढा सोडल्यास बाकीच्या गोष्टी अशा असतात की ज्यांची आवश्यकता मुळीच नसते, परंतु केवळ पोझिशन व पोझिशन या भावनेपोटी आपण अनावश्यक वस्तूंचा संग्रह वाढवत असतो. साधकाला आत्मसाक्षात्कार करून देणे हे योगशास्त्राचे एकमेव प्रयोजन असल्यामुळे साधकाचे चित्त भोग आणि भोग साधणे यामध्ये गुरफटून जाऊ नये म्हणून अपरिग्रहवत सांगितले आहे हे साधकांनी लक्षात ठेवले पाहिजे. आपण पाहिलेल्या अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पाचही यमांचा एकत्रित विचार केला म्हणजे सर्वांच्या मुळाशी एक महत्वाची गोष्ट दिसून येते, ती म्हणजे संयम होय. ती संयम शक्ती वाढविण्यासाठी आपली दररोजची साधना, ध्यान, नाम, पूजा, सत्संग इत्यादी अत्यंत निष्ठेने आणि जिद्दीने आचरणात आणली पाहिजे हा या अभ्यासाचा हेतू आहे. अष्टांग युगातील हे यम पाहिल्यानंतर आता जे काही नियम सांगितले आहेत ते नियम काय आहेत ते आपण आता पुढच्या वेळी पाहणार आहोत. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 या नाम घोषात आणि सर्व संतांच्या जय जयकारात स्वामीजींनी आजचे प्रवचन संपवले. हरी ओम.
देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, जवळी आम्हांतर बाहे, जवळी आम्हांतर बाहे, देवा मुसा, जीव सकळ जीवांचा, देव गोड, पुरवी भक्तांचे तो कोड, देव राखे, घाली कळी काळासी काखे, देव दयाळ, करी तुकयाचा सांभाळ, करी तुकयाचा सांभाळ, देव आहे, जवळी आम्हांतर बाहे, जवळी आम्हांतर बाहे,
गुरु पौर्णिमांच्या गुरु पौर्णिमांच्या पूजांच्या पश्चात ज्या आणि उत्सवाच्या पश्चात ज्या दीर्घ सुट्ट्या झाल्या, जवळपास 10 दिवसांची सुट्टी आपल्या केंद्रामध्ये झाली, त्याच्यानंतर आजच्या या कार्यक्रमाने आपली सगळी केंद्र आता नियमित सुरू झाली. खूप मोठा आनंदाचा, दिवाळीपेक्षा देखील आनंदाचा असा सोहळा या गुरुपौर्णिमांच्या पूजांच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी अनुभवला. हा एवढा मोठा सोहळा झाल्यानंतर तो पचवण्यासाठी जणू आपण सुट्टी घेतली. याच्यातून निर्माण झालेला जो भाव आहे तो भाव आपल्या ठिकाणी टिकावा, पुढच्या श्रवणाने लगेच केंद्र सुरू होऊही शकतात, पुढच्या श्रवणाने परत विचार उद्भवतात, भाव उद्भवेल असं नाही. आणि त्या विचाराकडे आपण आकृष्ट होतो, भाव राहील असं नाही. अशा करता मी हे बोलतो आहे की इथं माझ्या समोर एक प्रश्न आहे, मन बुद्धी विचार भावना वासना आणि नित्य वस्तू यांचा पारस्परिक संबंध काय आहे अथवा कुणाशी आहे, कल्पनेचा प्रांत कोणाचा इत्यादी इत्यादी असं एक त्यांनी सोडून दिलेलं. कुठल्याही घटनेकडे पाहण्याच्या या तऱ्हा आहेत, मन ही एक तऱ्हा आहे, बुद्धी ही एक तऱ्हा आहे, विचार ही देखील एक तऱ्हा आहे, भावना ही देखील एक तऱ्हा आहे, हे आधी आपण समजून घेऊ. वासना ही देखील एक तऱ्हा आहे आणि नित्य वस्तू ही देखील एक तऱ्हा आहे, पण ती वस्तुस्थिती आहे. मी काय म्हणतोय ते नीट ऐका. तुमच्या मुलाला तुम्हाला शिकून मोठं करायचं आहे, आणि तो परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झाला, शिक्षण अजून पुष्कळ करायचं आहे, पण एक घटना आहे की एका वर्षाचा रिझल्ट लागला आणि तो परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झाला. ही गोष्ट मनानी कशी घेतली जाईल, बुद्धीनी कशी घेतली जाईल, विचारांनी कशी घेतली जाईल, भावनेनी कशी घेतली जाईल, वासनेनी कशी घेतली जाईल आणि नित्य वस्तू या सदरात कशी स्वीकारली जाईल, याच्यामध्ये फरक राहील. त्यातही तुम्हाला सांगतो की जी घरात आजी आजोबा ही जी मंडळी आहेत, ती मंडळी ही गोष्ट मनाने स्वीकारतील, त्यांचं मन कार्यान्वित होईल, त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल, त्यांना सुचणार नाही, त्यांना खूप आनंद होईल. तर बऱ्याच वेळेला वडिलांचा विचार हा बुद्धीने काम करेल. आपल्या मुलाला जे मार्क मिळाले ते विश्लेषण करायला लागतील की असेच मार्क परत परत त्यांनी मिळवले की मग ती एक महत्वाची परीक्षा. अशा प्रकारची गणित वडील बुद्धीने करायला लागतील. त्याचा भाऊ वगैरे जे असतील अथवा अन्य नातेवाईक असतील ते यासंबंधी विचार करतील. तो पेढे द्यायला वगैरे गेला तर त्यांच्या विचारात ती गोष्ट येईल, चांगले मार्क मिळाले, हुशार आहे, अशा प्रकारचा एक विचार त्यांच्या मनामध्ये येईल. आईच्या ठिकाणी भावना असेल, आजी आजोबांच्या ठिकाणी मन असेल तर आईच्या ठिकाणी भावन असेल, आईच्या ठिकाणी भाव निर्माण होतील, ते विचारापेक्षा वेगळे असतील, बुद्धीपेक्षा वेगळे असतील, त्या भावनेमध्ये विचार येईल, त्या भावनेमध्ये थोडीशी बुद्धीही काम करेल, नाही असं नाही, ती भावना देखील मनानेही काम करेल पण भाव निर्माण होईल। वासना ही अगदीच वेगळी वस्तू आहे। या परिस्थितीमध्ये परिस्थितीजन्य किंवा प्रकृतीजन्य कोणाच्या तरी ठिकाणी हा मोठा होईल, भरपूर पैसे मिळवेल, आम्हाला सुखात ठेवेल अशी वासना निर्माण होईल। आणि जर घरात एखादी कोणी व्यक्ती असेल की जी नित्य वस्तू अनुभवणारी अशी व्यक्ती असेल, जे जवळपास अशक्य आहे, जर त्या घरात कोणी संत असेल तर ते ती बातमी पुष्कळ समाहिततेने घेतील, खूपच समाहिततेने। नित्य अनित्य अशा गोष्टींचा झाडा घेणारे त्यांचं मनही थोड्याफार प्रमाणात काम करेल, बुद्धीही काम करेल, विचारही काम करेल, भावनाही काम करेल, पण याच्या पलीकडे असणाऱ्या आत्मभावनेमध्ये ते असतील आणि आत्मभावनेतूनच ही गोष्ट ऐकतील आणि बाब संपून जाईल। यांचा पारस्परिक संबंध काय आहे असं म्हटलेलं आहे, पण मनामध्ये राहणं, मनानी राहणं, मनाच्या सहाय्याने राहणं ही सवय आहे असं लक्षात घ्या। पारस्परिक संबंध काय आहे ते नंतर बघू, पण मनानी राहणं याचा अर्थ असा असतो की मन द्वंद्वात्मक असल्यामुळं पुढच्या वेळेला त्याला कमी मार्क पडले तर ती व्यक्ती अस्वस्थ होईल। मन हे फार द्वंद्वात्मक आहे, याच्या विपरीत झालं तर बुद्धिजन्य वागणारी व्यक्ती परत हिशोब करायला सुरुवात करेल, विचार करणारी व्यक्ती आहे ती झोप हरवून बसेल, भावनेने राहणारी व्यक्ती आहे ती त्याच्या भवितव्याबद्दल फार तरल होईल, वासनेने राहणारी जी व्यक्ती असेल ती व्यक्ती याचं असंच अपयश झालं तर आपली असणारी जी वासना आहे याच्या संबंधी त्याचं काय होईल यामुळं चिंतित होईल, आणि नित्यवस्तूत राहणारी जी व्यक्ती असेल तर ती व्यक्ती ही गोष्ट देखील समाहिततेने घेईल, त्याचं अपयश देखील समाहिततेतूनच ऐकेल आणि समाहिततेतूनच त्याचा विचार करेल, समाहिततेतूनच त्याची बुद्धी काम करेल। कितीतरी लोकांना केवळ मनानी काम करता येत, मन आणि विचारांनी काम करणारे जवळपास त्याच्या सीमारेषा खूप अस्पष्ट आहेत, ते एकमेकांच्या जवळपासच असतात, थोडा काही फरक असेल तर असू शकेल, पण कितीतरी लोक केवळ मनानीच सगळा संसार करतात, मनानीच सगळ्या संसारामध्ये असतात, विचारांनी संसारात असणारा मनुष्य आणि बुद्धीनी संसारात असणारा मनुष्य हा कोरडा असतो, त्याच्या ठिकाणी अति कोरडेपणा असतो। मनानी जो संसारात आहे तो रामकृष्ण म्हणायचे तसा जसा श्रावणातला तुमच्या दारात असलेला चिखल, थोडी भुरभूर आली की एकदम चिखल होऊन जातो, थोडं ऊन पडलं की तो चिखल हडकून जातो, थोडं बरं वाटलं थोडं मनाविरुद्ध झालं की मनाने चालणाऱ्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया लगेच बदलायला सुरुवात होते. बुद्धीने चालणारी जी व्यक्ती असते ती व्यक्ती आणि विचारांनी चालणारी व्यक्ती ही मनाच्या तुलनेने बरीच कोरडी असते. विचारांनी चालणारी व्यक्ती ही सतत कॅल्क्युलेशन करत राहते. आणि विचारांनी केवळ चालणारी व्यक्ती ही विचार करून आणि बुद्धीचाही थोडासा हात धरून प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी परिमाण शोधण्याचा, अंतिम परिमाण शोधण्याचा, परिणाम शोधण्याचा असा प्रयत्न करत असते. प्रत्येकाचा विचार आणि प्रत्येकाची कुवत ही परिपूर्ण नसल्यामुळं अशा व्यक्तीचं सगळं खरं असतं असं नाही, पण त्या व्यक्तीपुरतं ते अतिशय खरं असतं. त्यामुळं मन, बुद्धी आणि विचार यामुळं केवळ चालणारी व्यक्ती असते तिला भावाची भाषा जवळपास समजत नाही. भावना ही एक भाषाच आहे. गुरुपौर्णिमेपासून आपला विषय निघाला. आपण नेहमी स्वामीजींना नमस्कार करतो, पादुकांवरही मी नेहमी डोकं टेकवतो स्वामीजींच्या घरात गेलो की. पण गुरुपौर्णिमेच्या पूजेच्या वेळेला स्वामीजींच्या पादुकांवर डोकं ठेवताना काहीतरी वेगळंच होऊन जात पादुकांवर. आणि हा अनुभव स्वामीजी देहानी असताना देखील रोजचा नमस्कार आणि गुरुपौर्णिमेचा नमस्कार याच्यात फरक असायचा असं मला स्पष्टपणाने समजलं, आठवत. याच कारण गुरुपौर्णिमेचा नमस्कार करताना भाव निर्माण होतो. म्हणजे मनाच्या, बुद्धीच्या आणि विचाराच्या पलीकडे भावनेचं काही एक स्थान आहे हे आपल्याला कळतं. तुम्ही डोळे मिटून घेतलेले आहेत आणि तुमच्या आईने तुमच्या पाठीवर हात ठेवलेला आहे. अशा वेळेला तुम्हाला काय समजतं? तुम्ही जर म्हणाल की फार बरं वाटतंय, तर तो केवळ विचार आहे असं लक्षात घ्या. फार बरं वाटणं हा केवळ विचार आहे. विचारांनी मनुष्य म्हणतो काय बरं वाटतंय इतपतच. याच कारण आईने आपल्याला पाठीवर हात ठेवलेला आहे हा विचार झाला आणि त्यामुळं बरं वाटतंय हाही विचार झाला. पण त्यावेळेला जर तुम्हाला आईच्या हाताची ऊब जाणवली, तुम्ही उबेचा स्वीकार केला, आईच्या हाताचा दाब तुम्हाला जाणवला, तर भाव निर्माण होतो आणि तुम्हाला माहितीये की आईने पाठीवर हात ठेवला हा विचार झाला. आणि गुरुपौर्णिमेच्या नमस्काराच्या वेळेला नेमकं ते घडतं. आपण सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवतो आहोत आणि सद्गुरूंच्या पायाचा आणि नित्य वस्तूचा, परमात्म्याचा संबंध आहे जे अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, चेतन आहे, जड असं ज्याचं मुळीच स्वरूप नाही, अशा परमात्म वस्तूच्या बोधानी भरून गेलेल्या अशा चरणांवर आपण डोकं ठेवतो आहोत. त्यामुळं आपण अव्यक्त, अचिंत्य, अविनाशी अशा नित्य वस्तू परमात्म्याच्या चरणावर डोकं ठेवलेलं आहे, जे खरं म्हणजे अशक्य आहे पण सद्गुरूंमुळे जे शक्य झालं. अशा प्रकारचा भाव निर्माण होतो केवळ त्या नमस्कारामुळे. आणि आत्ता मी म्हणतो तसे शब्द केवळ निर्माण झाले तर तो विचार झाला, तो तुम्हाला सुख देऊ शकणार नाही. पंढरपूरला आपण गेलेलो होतो आणि दर्शन कसं घ्यायचं पांडुरंगाचं याची पूर्वतयारी म्हणून आपण संतांचे काही अभंग वाचत होतो. आणि मग काही गटागटांनी दुपारी संध्याकाळी आपण दर्शनाला जात होतो. तर जी मंडळी विचार करत होती की संतांचे जे शब्द ऐकले तर त्या शब्दांप्रमाणे आपलं दर्शन होते का, यांना दर्शनाचं समाधान झालं नाही. जे विचार करत होते त्यांना झालं नाही. आणि त्या शब्दांमुळे ज्यांनी भावानी नमस्कार केला त्यांना ते समाधान मिळालं. तुम्हाला येते का लक्षात, अनुभवाला आलंय का मी काय म्हणतो ते? तुमच्या मनात निर्माण झाला विचार आणि तुम्ही विचार करत बसलात राजस सुकुमार मदनाचा पुतळा, तर तो केवळ विचार राहिला आणि दर्शनाचं समाधान नाही झालं. पण राजस सुकुमार मदनाचा पुतळा हा भाव तुम्हाला वाटला, तुम्हाला समाधान झालं, असा याच्यात फरक आहे. या भावाचा अभ्यास देखील करता येतो बरं का. आणि भावाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेला संतांपाशीच जायला लागेल असं नाही. संतांपाशी विशेष तऱ्हेने अभ्यास होईल, होतोच. संतांपाशी जास्त होतो, देवळात जास्त होतो. याच्यासाठी तुम्हाला मनानी अथवा बुद्धीनी अथवा विचारांनी नव्हे तर भावानी गोष्ट अनुभवायला शिकायला लागेल. तुमचं खूप लहानपणी तुम्ही वापरत असलेलं पेन जे अडगळीत पडलेलं होतं ते मिळालं, ते तुम्ही हातात घेतलं. त्याच्या स्पर्शातला भाव तुम्ही अनुभवून बघा असं मी तुम्हाला सांगितलं. एवढंच नव्हे तर तुम्ही जेवायला बसता त्या खुर्चीचा स्पर्श देखील अनुभवून बघा. नुसतं खुर्चीवर बसलोय म्हणू नका. तुम्ही जे पांघरून घेता त्या पांघरुणाचा देखील एक भाव आहे, स्पर्श आहे. विचार करू नका की उबदार पांघरुण आहे, तर त्याच्यातून भाव अनुभवता येतोय का बघा. ज्या बिछाण्यावर तुम्ही झोपता, ज्या खुर्चीवर तुम्ही नेहमी बसता, आणि म्हणूनच तुम्हाला चार दिवस हॉटेलमध्ये राहून आल्यानंतर परगावी गेलात म्हणून घरी आल्यानंतर वेगळा भाव जाणवतो, तुम्हाला हे माहिती आहे. राहण्याची खोली जरी खोलीसारखीच असली तरी देखील घरामध्ये एक भाव आहे हे तुम्हाला माहिती आहे. अगदी 5-स्टार हॉटेलमध्ये तुम्ही जेवण केलं, कॉन्फरन्सला गेलेला आहात, 2-3 दिवस तुम्ही तिथं जेवण केलं, पण घरी आल्यानंतर भाकरी चटणी खाण्यातला भाव तुम्हाला समजतो. भावाचा अभ्यास असा करायचा असतो. म्हणून आईकडे पाहताना देखील विचारांनी तुम्ही पाहू शकता आई आहे आणि भावानी पाहू शकता आई आहे. मूर्तीकडे पाहताना विचारांनी पाहू शकता की मूर्ती आहे. कसला असेल बरं हा दगड? कोणी असं म्हणतात की एक वालुका वाळूचा असा हा दगड असेल. पंढरपूरच्या मूर्तीबद्दल मी म्हणतो अशा विचारांनी बघू शकता आणि परब्रह्म लिंगम अशा भावाने तुम्ही बघू शकता. पण देवाच्या इथं पाहायच्या आधी असे छोटे छोटे प्रयोग करता येऊ शकतात. तुमच्या मुलाला तुम्ही जेवायला वाढताय तर तुमचा मुलगा जेवतोय असा एक ममताजन्य भाव असू शकतो. पण याच्या अंगाने परमात्मा भोजन करतो आहे असं भावही शक्य. मध्यंतरी माझ्याकडे आलेल्या एका तरुण मुलाला तो म्हणत होता की मला भाव अजिबातच कळत नाही. तेव्हा मी त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हटलं की तुला काय कळलं याच्यातून. तर तो म्हणाला की तुम्ही माझ्या हातावर हात ठेवला. मी म्हटलं एवढंच नको बघू, तू जरा पहा की माझ्या हाताला काही एक ऊब आहे, प्रेम आहे की तुला भाव समजला. त्यांनी थोडा विचार केला आणि म्हणाला की हो हो तसं आहे. म्हटलं हा विचार आहे, लक्षात घे, तुला भावाचा स्पर्श होतोय. अशा रीतीने मन, बुद्धी, विचार, भावना, वासना याचं काही विश्लेषण करायला नको. आणि नित्य वस्तू यांचा पारस्परिक संबंध काय आहे, फार वेगवेगळ्या गोष्टींचा पारस्परिक संबंध असायलाच पाहिजे असं नाही असं समजून घ्या. मुळात जसं नित्य वस्तूचा संबंध म्हटलं तर त्या नित्य वस्तूचं अनुसंधान ठेवणाऱ्या मनाशी आहे आणि ती नित्य वस्तू जे मन नाकारतं तेव्हा काही संबंध नाही. म्हणून भगवंतांनी मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्व भूतानी नचाहम तेश्व मस्तितः अशी परस्पर विरोधी विधानं केली. अव्यक्त मूर्तीन अशा मीच हे सर्व विश्व भरून राहिलेलं आहे. माझ्या ठिकाणी ही भूत मात्र आहेत, त्यांच्या ठिकाणी मात्र मी नाही, असं कसं संभवतं? म्हणून संभवतं की जे मन मानतं की नित्य वस्तू आहे आणि जे मन मानतं की नित्य वस्तू नाही त्याच्या ठिकाणी मग परमात्मा देखील नाही. कारण ज्याचा जसा भाव तसा त्याला तो प्रतिसाद देतो, म्हणून त्याच्या ठिकाणी परमात्मा नाही. नच मत्स्थानी भूतानी आणि माझ्या ठिकाणीही भूत मात्र नाही, कारण मीच सर्वत्र भरून राहिलेलो आहे. भूत मात्र या नावाचा पदार्थच नाही. पश्यमय योगमैश्वरम असा ऐश्वर्ययुक्त योग तू पहा असं भगवंत म्हणतात. म्हणून जी नित्य वस्तू आहे ती नित्य वस्तू ही याच्या ठिकाणी जर मन अनुसंधानात्मक पद्धतीने कायम टिकून राहिलं, मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे म्हणजे मनाने पाहता येतं, जनी जाणता भक्त होवो निराहे जो जाणता भक्त आहे तो मनाने श्रीहरी पाहतो, लोचनाने श्रीहरी पाहतो, अथवा मनाने ते अशक्य. बुद्धीचं देखील तसंच सांगता येईल, विचाराचंही तसंच सांगता येईल. विचार हा बाजूला सारल्यानंतर परमात्मा प्राप्त होतो, जोपर्यंत विचार आहे तोपर्यंत परमात्मा नाही. पण त्याच्यासाठी देखील आत्मानात्म विचार करायला सांगितलेलाच आहे. म्हणून आत्मानात्म विचार हा नित्य वस्तूच्या जवळ आहे. आत्मनात्म विचारामध्ये देखील अनात्म विचार हा नित्य वस्तूच्या दूर आहे. आत्मनात्म विचारामध्ये तुम्ही सारासार करून निवड करणं अपेक्षित आहे तर तो नित्य वस्तूच्या जवळ आहे. आत्मविचार हा नित्य वस्तूच्या जवळ आहे. चिंतने चिंतने तद्रूपता अशी वेदांतातली साधनाच आहे. म्हणून मन, बुद्धी, विचार, भावना, वासना आणि नित्य वस्तू याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरीत राहणारे तुम्ही व्यक्ती म्हणून आहात हे समजून घेणं गरजेचं आहे आणि कसं असायला हवं हेही समजून घेणं गरजेचं आहे. परमार्थी जर राहायचं असेल, परमार्थ जर करायचा असेल तर तुम्ही मनाने व्यवहार करणाऱ्या अथवा बुद्धीनी अथवा विचारांनी अथवा भावनेने अथवा वासनेने कुठल्या पद्धतीने व्यवहार करणारे आहेत आहात हे पाहिलं पाहिजे. केवळ परमार्थाची तुम्हाला आवड आहे
म्हणून तुम्ही परमार्थ टोकाला जाऊन कराल असं नाही. जर तुम्ही कायम मनाच्याच पातळीवर राहणार असाल तर मग परमार्थ करणार कसा? जर तुम्ही सारखंच विश्लेषण करणाऱ्या बुद्धीच्या पातळीवरच असाल तुम्ही परमार्थ करू नाही शकत. म्हणून नित्य वस्तूच्या देखील जवळ जाणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भाव अथवा भावना. त्या नित्य वस्तूत राहता येत नाही तोपर्यंत भावनेने कितीतरी काम होतं. या भावनेचं आणि श्रद्धेचं जवळपास एकच स्वरूप आहे, पण ते तुम्हाला प्राप्त करायला लागेल. या भावनेलाच कोणी कोणी श्रद्धा देखील म्हणतील आणि त्या तऱ्हेने ते खरं देखील आहे. अशा प्रकारे मन, बुद्धी, विचार, भावना, वासना आणि नित्य वस्तू यांचं हे विश्लेषण आहे. मनाचा, बुद्धीचा, विचाराचा, भावनेचा, वासनेचा असा परस्पर संबंध असू शकतो. हो हो, आज मला हा सत्संग आता आवडायला लागला, कारण याच्यात मला हेच अपेक्षित आहे. कोणीतरी त्याच्यामध्ये उपप्रश्न विचारावेत हे मला फार आवडतं. विचार हे बुद्धीचं कार्य आहे की स्वतंत्र कार्य आहे असं पहिला प्रश्न आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की विचार ही जी गोष्ट आहे ही बुद्धी त्या तऱ्हेने असलेली व्यक्ती देखील करते आणि बुद्धी तितकी नसलेली व्यक्ती देखील करते. विचार ही एक खोड आहे. असं असल्यामुळं विचार आणि बुद्धी हे जेव्हा वेळ येईल तेव्हा वेगळे मोजायला लागतात, कारण विचार हे स्वैर असू शकतात आणि बुद्धी ही एकच गोष्ट दाखवते. भगवंतांचा तो कोणता श्लोक आहे, व्यवसायात्मिका बुद्धी ही एकेह करू नंदन असं भगवंत म्हणतात. निश्चयात्मक बुद्धी ही एकच विचार दाखवते आणि बाकी विचार बरेच असू शकतात. असं असल्यामुळं विचार आणि बुद्धी याच्यात थोडं डिफरन्शिएट केलं. तसंच भावना, मन आणि वासना, बरोबर ना, तर हे एकच आहेत का एकमेकांपासून वेगळेत असं ते म्हणतात. मन आणि भावना एकमेकांपासून वेगळ्या आहेत हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, त्याच्यावरून तुम्हाला स्पष्ट समजलं असेल. भावना आणि मन याच्यात फारच अंतर आहे आणि मन आणि वासना याच्यामध्ये देखील काही एक अंतर आहेच. वासना या तुमच्या ठिकाणी निद्रिस्त असतात आणि वेळ आल्यानंतर मनाच्या सहाय्याने प्रगट होतात. एवढंच नव्हे तर या सगळ्या गोष्टी त्यांना जो आउटलेट आहे तो शेवटी मनाचाच आहे. विचाराला देखील मनाचाच आउटलेट आहे, बुद्धीला देखील बुद्धीचा स्वतंत्र आउटलेट नसून मनातून ती बाहेर पडते. तरी देखील मन हे ओपन कॅमेऱ्यासारखं समजलं जातं. जसं ओपन कॅमेऱ्यामध्ये काही आपण पाहू शकतो, म्हणजे मी इकडे तोंड केलं तर पर्वती दिसेल, या बाजूला तोंड केलं तर विठ्ठलवाडीचा परिसर दिसेल, अजून इकडे तोंड केलं तर या संभाजी पुलाचा भाग मला दिसेल, असं असं मन असेल. मन हे स्वैर आहे. गोंदवलेकर महाराज म्हणायचे तसं ते हलवायाच्या दुकानातल्या मिठाईवर देखील बसेल आणि क्षणात ती माशी तिथून उडवली तर गटाराच्या तिथे देखील ती माशी जाऊन बसेल. मनाचं असं तंत्र आहे. भावना इतकी वेडीवाकडी वागत नाही मना इतकी. असं असल्यामुळं मन आणि भावना याच्यामध्ये देखील थोडा फरक केलेला आहे आणि वासना आणि मन याच्यामध्येही म्हणूनच फरक केलेला आहे. कारण मन हे कधी कधी फार चांगलं होतं, म्हणजे मनात विचार असे येतात की माझं जीवन हे जीवन इतकं पवित्र असावं असा मनातच विचार येतो. आत्मदर्शन मला प्राप्त व्हावं हा मनातच विचार येतो आणि तेच मन कधी कधी अगदीच रजोगुणी होऊन गेलेलं असतं. त्याला असं वाटतं की जगात पैशाशिवाय काय आहे, परमार्थ वगैरे देखील सगळं झूट आहे असं. असं असल्यामुळं याच्या भावछटांमुळे याच्यात काही ना काही फरक करावाच लागतो. मात्र नित्य वस्तूची गोष्ट अगदीच निराळी. नित्य वस्तू ही जी गोष्ट आहे ती मन मनाचं अमन झाल्यानंतर प्राप्त होते. मन गेल्यावर नित्य वस्तू लाभते. मन असताना ते ती दूरच राहते. नित्य वस्तू ही बुद्धीच्या अतिशय अग्र सूक्ष्म अशा स्थितीमध्ये बुद्धी ही बुद्धीमध्ये नित्य वस्तूचा प्रकाशच करतो. या सर्व गोष्टींमध्ये मन बुद्धी विचार भावना वासना याच्यामध्ये अति परिशुद्ध जर काही होत असेल तर बुद्धी. आणि त्या अति परिशुद्ध अशा बुद्धीमध्ये परमात्म्याचा प्रकाशच पडतो. ती परमात्मा जाणायला समर्थ होते म्हणून दृश्यते तू अग्र या बुद्ध्या असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही बुद्धी पण आपण म्हणतो ती बुद्धी नव्हे. ज्या बुद्धीला अहंकार आहे बुद्धी असण्याचा त्या बुद्धीचा हा विषय नाहीये. आपण बुद्धिमान आहोत असा बुद्धीचा जेव्हा अहंकार असतो तेव्हा ती बुद्धी परमात्म्याला म्हणजे सूक्ष्म वस्तूला जाणायला मात्र समर्थ नसते. त्यामुळं नित्य वस्तूचा जेव्हा संबंध येतो तेव्हा बुद्धीचं फारच मोठं महत्व आहे. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये यो बुद्धे हे परतस्तु सहा असं म्हटलेलं आहे. म्हणजे बुद्धीपर्यंत यायचं आणि बुद्धीच्या पलीकडं. पण इंद्रियाणि पराणि आहुः इंद्रियेभ्य परम मनहा. इंद्रिय ही विषयांच्या तुलनेने सूक्ष्मच आहेत कारण विषय हे फार स्थूल आहेत आणि इंद्रिय जर विषय नाकारतील मुळात इंद्रियच तर विषय काही करू शकत नाही. तुम्हाला त्याचा अनुभव आहे इंद्रियांनी विषय नाकारण्याचा. जसं कारल्याची भाजी इंद्रिय विषय नाकारतात. इंद्रियांनाच मुळात जे आवडत नाही ते इंद्रिय नाकारतात. त्यामुळं विषय हा इंद्रियांपुढे काही करू शकत नाही. विषय हा त्या मानाने स्थूलच आहे. इंद्रिय ही अधिक तरल सूक्ष्म समजली जातात म्हणून इंद्रिय आणि पराणी आहो. इंद्रियेभ्य परम मनहा. मन हे इंद्रियांच्या देखील पलीकडचं अथवा सूक्ष्म असं सांगितलेलं आहे. अशा करता की जर मन अनुकूल नसेल तर इंद्रिय काही करू शकत नाही. इंद्रिय विषय भोगू शकत नाही. इंद्रिय विषय सेवन करण्यासाठी मनाची अत्यंतिक गरज आहे. म्हणून मन हे अधिक श्रेष्ठ सांगितलेलं आहे. मनसस्तु परा बुद्धी ही आणि मनापेक्षा बुद्धी ही पर पलीकडची अधिक श्रेष्ठ अशी सांगितलेली आहे. कारण मनाला आवडत आहे पण तुमचा निश्चय झालेला नाहीये. किंवा मनावर मनाच्या समोर ठेवलेलं आहे पण तुमचा निश्चय तसा नाही तर तुम्ही विषय सेवन करू शकत नाही. याचं कारण बुद्धीत निश्चय झालेला आहे काय करायचं आहे काय करायचं नाही. त्यावेळेला मनाचं काही चालत नाही. तुम्ही ज्याबाबत निश्चय केलेला आहे त्याच्या विपरीत जर कोणी तुम्हाला काही सांगायला लागलं तर तुम्ही ते मानत नाही. याचं कारण तुमच्या बुद्धीने तसा निश्चय केलेला आहे. बुद्धीला पटतं पण मनाला आवडता येत नाही याचं खरं कारण बुद्धीला नीट पटलेलं नसतं. हे बुद्धीला पटलं आणि मनाला आवडता येत नाही याचं कारण आपण इंद्रियांचं खूप अधीन झालेलो आहोत हेही एक आहे. बुद्धीला पटतं आणि मनाला पटत नाही याचं एक कारण आपण आपली कमजोरी मान्य करतो हेही एक आहे. बुद्धीला पटतं पण मन आवरत नाही याचं एक कारण आपण फसवणूक करत असतो आपल्या स्वतःची हेही एक आहे. हाच प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारला. अथ केन प्रयुक्तो यम पापम चरति पुरुषा. मग मनुष्य पापाला प्रवृत्त होतो तरी का? तर भगवंत म्हणाले पापाची इच्छा असते म्हणूनच पापाला प्रवृत्त. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. मला मान्य नाही तरी मी चुकीची गोष्ट करतोच असं जेव्हा व्यक्ती म्हणते तेव्हा तुला मान्य असते म्हणूनच तू करतोस हेच त्याचं उत्तर असतं. मला मान्य नाही हे सामाजिक दडपणाने, संस्काराच्या दडपणाने असं तो केवळ म्हणत राहतो की मला खरंच असं करायचं नाहीये. हे तो समाजापुढे कबूल करतो, हे तो संस्कारांपुढे कबूल करतो, पण मुळात असं असतं की त्याला ते करायचंच असतं. जेव्हा मनुष्य कामाच्या आहारी पडतो तेव्हा तो असं म्हणतो की जाऊ दे एकदा करून टाक. असं होतं, त्यांनी ठरवलेलं पुष्कळ असतं पण तो असं म्हणतो की एकदा होऊन जाऊ दे. यावेळेला तो कमी पडतो किंवा त्याला कमी पडायचं असतं किंवा इंद्रियच बळजबरी करत असतात त्याच्यावर, बुद्धीचा जोर त्यावेळ पुरता कमीच झालेला असतो म्हणून ते तसं घडतं. एरवी तसं घडायचं काही कारण नाही. वा खूप चांगला. मी तुम्हाला सांगतो की पूर्वी या सत्संगाचं मूळ कारण देखील असंच आहे की मी बोलत असताना, अर्थात माझ्या बोलण्याने तुम्ही फारच निशंक होत असाल तर गोष्ट निराळी, पण प्रश्न विचारण्याचा संकोच सोडून द्या असं मी तुम्हाला या निमित्ताने सगळ्यांना सांगितलं. आणि तात्काळ तुम्ही विचारा, कारण त्याचा फायदा सगळ्यांनाच होत असतो. एका व्यक्तीच्या मनात निर्माण झालेले विचार हे आयडेंटिकल मी समजतो. विचारता आले नाहीत तरी 50 जणांच्या मनात तसेच विचार असतात. असं असल्यामुळं हा सत्संग इंटरॅक्टिव्ह व्हावा अशी माझी नेहमी इच्छा असते. मी चर्चेच्या बाजूचा आहे, चर्चेचा विरोधक नाही, आणि कोणी मध्ये थांबवलेलं मला आवडतं हे तुम्हाला मी सांगतो. बऱ्याच दिवसात सांगितलंही नव्हतं, पण अशा रीतीने जर झालं तर एखादी सुटलेली गोष्ट सांगता येते. खरं म्हणजे प्रश्न अगदीच 2 ओळीचा आहे, पण जवळपास आपण त्याच्यावर 40 मिनिटं विचार केला. मन, बुद्धी, विचार, भावना, वासना आणि नित्य वस्तू यांचा पारस्परिक संबंध काय आहे, त्याच्यात नित्य वस्तू ही अतिनिर्भर, स्वतः आत्मनिर्भर करणारी अशी गोष्ट आहे. जे जाणतली यासाठी संसार काढून या काठी, बुडवणी जाई जे पोटी नित्यानंदाच्या, जे जाणतलिया वरवते काहीच करणे नाही जेथे, जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे, असं ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तुते येण्याची कारणे, जे ज्ञाने विण अन्य कवणे उपाया न ये, त्या ज्ञानाचा महिमा असा की ते ज्ञान आपल्याला नित्य वस्तूमध्ये घेऊन जात आणि तिथं आपण स्थिर होऊन जातो. ही नित्य वस्तू मात्र मन, बुद्धी, विचार, भावना याच्यापेक्षा अतिशय वेगळी आहे, आणि ही नित्य वस्तूच आपल्या सर्वांच्या अंतर्यामी असताना जीवभावामुळं, म्हणजे अबोधामुळं, मन, बुद्धी, विचार, भावना आणि वासना ही या जीवाची, म्हणजे एका अशुद्ध जाणीवेची, कार्य करण्याची अशी साधनं आहेत. एकच गोष्ट आहे खरं म्हणजे, जीवापासूनच निघालेले किरण काही बुद्धी म्हणून ओळखले जातात, काही मन म्हणून ओळखले जातात, काही विचार म्हणून ओळखले जातात, काही भावना म्हणून ओळखल्या जातात आणि काही वासना म्हणून ओळखल्या जातात. एकाच आत्मवस्तूपासून पण अबोध झालेल्या अशा स्वरूपापासून, अहंताजन्य अशा परिस्थितीतून मन, बुद्धी, विचार, भावना, वासना या स्वतंत्र निर्माण होतात. आणि या सर्वांचं जेव्हा शमन होतं, या जेव्हा सगळ्या आत जातात, तेव्हा त्या ज्या ठिकाणी स्थिरावतात आणि नाहीशा होतात, ती म्हणजे नित्य वस्तू. हरिओम तत्सत. 1-5 मिनिटं आपण शांत ध्यानाला बसू.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय, जय।